शांती। साधारणतः अशी समज असते लोकांत की आम्ही काही थोडी भक्ती केली, मंदिरात गेलो किंवा काही धार्मिक पुस्तकं आम्ही वाचली तर आम्हाला असं वाटते की आम्ही आपली काही जबाबदारी पूर्ण केली। आणखी एक आम्हाला आंतरिक अशी एक सॅटिस्फॅक्शन म्हणा किंवा तृप्ती म्हणा अशी वाटते की आम्ही फक्त या जगात आपलं घरगुती काम करायलाच आलो नाही, पण आमची काही जबाबदारी आहे। आम्ही परमात्माला किंवा देवाला किंवा त्यांचंही तरी नाव घेतलं पाहिजे, आणखी अशी आमची एक समज आहे। पण असं बघितलं आहे की समाजात हे कार्य आम्ही करत आहो पुष्कळ वर्षापासून, पण तरी आमच्या जीवनात प्रत्येक मनुष्यात्माला असं वाटते की काहीतरी कमी आहे। काय कमी आहे, काय कारण असतात की आमचं मन भटकते आणखी काही शोधत असते? तर याच्यात आम्ही हे बघितलं आहो की आमचं जे मन भटकते ते मन काय आहे, मन का भटकते, आणखी मनाला काय पाहिजे, काय आम्हाला मिळेल की त्याच्यानंतर आमचं मनाचा भटकाव बंद होईल, आणखी आम्हाला आंतरिक तृप्ती म्हणजे सॅटिस्फॅक्शन ज्याला आम्ही म्हणतात किंवा कंटेंटमेंट आम्ही ज्याला म्हणतात की बा आम्हाला आता जे काही पाहिजे होतं ते मिळालं, अशी पूर्ण तृप्ती आम्हाला किंवा मनुष्य आत्माला कित्येक वर्षापासून आम्ही हे भक्ती वगैरे करतो किंवा किती काही लोक साधू संत वगैरे आपलं घरदार पण सोडून ते लोक जंगलात जातात, पण त्यांची आंतरिक इच्छा हीच असते की त्यांना आंतरिक शांती, सुख, आनंद, प्रेम असं काही त्यांना भेटायला पाहिजे। असे कित्येक युग झाले पण मनुष्यांना ही यांची कुंजी काही सापडली नाही। म्हणून आता या कल्पाच्या म्हणजे कल्प म्हणजे चार युगाचा, तसे पाच युग असतात पण लोकांना चारच युगाचा माहित आहे की चार युगाच्या अंत मध्ये परमात्मा येतात, कारण की ते सर्वश्रेष्ठ आहेत, आणखी सर्व आत्मांचे पिता आहेत। तर पिता म्हणजे फादर म्हणजे वडील जेव्हा हे बघतात की त्यांचे मुलं खाली येऊन भटकलेले आहेत, त्यांना त्यांचा स्वतःचा किंवा त्यांच्या कर्माचाही पूर्ण ज्ञान नसतो, म्हणून ते आत्मय मंदिर मस्जिद किंवा गुरुद्वारे हे धर्मस्थान वगैरे जाऊन तरी भटकतात, पण त्यांना काही बरोबर रास्ता भेटत नाही। तरी हे बघितलं आहे की आम्ही जे आत्मा आहोत ते आत्मा काही शरीराचं अंग नाही, आत्मा हे अदृश्य डोळ्यांनी या स्थूल डोळ्यांनी ना दिसणारी एक एनर्जी म्हणजे एक ऊर्जा आहे। ते आम्हाला माहित आहे की डोळ्यांनी हे दिसत नाही आत्मा, म्हणून काही लोक म्हणतात की मग डोळ्यांना दिसत नाही मग विश्वास कसं करायचं की आत्मा आहे। तर या सृष्टीमध्ये अशी अनेक वस्तू आहेत त्यांचा आम्हाला ज्ञान आहे पण ते डोळ्यांनी दिसत नाही, कारण की डोळ्यांना ना दिसणं हाच त्यांचा स्वधर्म आहे। जसे आम्ही बघतात की एनर्जी जी आहे, ऊर्जा जी आहे, ऊर्जा कधीही डोळ्यांनी बघता येत नाही। इलेक्ट्रिसिटी एक ऊर्जा आहे, इलेक्ट्रिसिटी किंवा मॅग्नेटिझम किंवा कायनेटिक एनर्जी हे एक प्रकारची ऊर्जा आहे। त्यांचे अप्लायन्सेस आम्हाला डोळ्यांनी दिसतात, त्यांची इलेक्ट्रिसिटी ज्या इन्स्ट्रुमेंट मधून पास होते ते इन्स्ट्रुमेंट आम्हाला दिसतात, पण ते एनर्जीज आमच्या डोळ्याने दिसत नाही। या एनर्जीजला फिजिकल एनर्जीज म्हणतात। तर फिजिकल एनर्जी जेव्हा आमच्या डोळ्याने दिसत नाही तर स्पिरिच्युअल एनर्जी कशी काय आमच्या डोळ्याने दिसणार? कारण की स्पिरिच्युअल एनर्जी तर सर्वात फाईन एनर्जी आहेत, सर्वात श्रेष्ठ एनर्जी आहेत। आणखी परमपिता परमात्मा जेव्हा आम्ही म्हणतात परमात्मा म्हणतात म्हणजे परमात्मा पण एक आत्मा आहेत, पण त्याचं कर्तव्य परम आहेत, म्हणजे त्या परमात्मा म्हणजे गुण बेअंत आहेत, म्हणून त्यांना आम्ही गुणाचा सागर शक्तिवंत सागर असं आम्ही म्हणतो. सागर म्हणतो सागरची त्यांची आम्ही तुलना करतो. जसे सागर बेअंत आहे तसेच परमात्माची शक्ती पण बेअंत आहे. तर परमात्मा काय आहे? एक आत्मा आहे. आणखी आम्ही कोण आहो? आम्ही आत्मा आहो. आम्ही परमात्मा नाहीत. काही लोक म्हणतात परमात्मा आमच्या आमच्या शरीराच्या आत परमात्मा असते. काही लोक म्हणतात परमात्माचा अंश असते. काही लोक म्हणतात आम्हीच परमात्मा आहो. तर आम्ही परमात्मा नाही, आम्ही आत्मा आहो. आमच्या शरीरातून जेव्हा मृत्यू शरीराची होते तेव्हा शरीराबाहेर आत्मा निघते, परमात्मा निघत नाही. तर आमच्या शरीरात परमात्मा आहे तर काय परमात्मा मृत्यू झाल्यानंतरही आताच बसला असतो? आम्ही मंदिर मस्जिद मध्ये जाऊन परमात्माला प्रेयर करतो, त्यांना आम्ही विनंती करतो. काय परमात्मा परमात्माला विनंती करतात? आत्मा ऍक्टर्स आहेत, परमात्मा ऍक्टर नाही. आत्मा ऍक्ट करायला ही शरीर रूपी साधन घेते. आणखी या शरीराने आपलं हावभावनी आणखी आपल्या भाषानी आमचे जे विचार आहेत ते व्यक्त करायचा हे एक साधन आहे. तर भटकाव आत्माचा म्हणजे मनाचा. मन आत्माचं एक अंग आहे. म्हणून आत्मा शरीराबाहेर निघाल्यानंतरही विचार करते. पण आत्मा शरीराचा बाहेर निघाल्यानंतर शरीर काही विचार करू शकत नाही. शरीरची जी ब्रेन आहे, जी मस्तिष्क आहे, मस्तिष्क इंटॅक्ट आहे, काही डॅमेज झालेलं नाही, काही खराब झालेलं नाही, पण तरी काम करत नाही आत्मा निघाल्यानंतर. पण आत्मा शरीराचा बाहेर निघूनही आत्मा फिरते. जिथे त्यांचे मोह असेल, जिथे आत्म्याचं अट्रॅक्शन असेल, तिथे आत्मा फिरतानाही कोण्या लोकांना दिसतात. आणखी आत्मा एक प्रबल शक्ती आहे. ती प्रबल शक्ती ची इच्छा शक्ती जर जास्त झाली तर ते एक लाईटचं स्वरूप किंवा लाईटची बॉडी पण घेऊ शकते. आणखी त्या लाईटची बॉडीचा जो आकार आहे तो साकारी जो शरीर त्यांनी सोडला आहे तोच त्याच्या मस्तिष्क म्हणजे इम्प्रिंट आहे. म्हणून तोच इम्प्रिंट घेऊन तीच प्रकारची लाईट घेऊन ही आत्मा प्रत्येकाला किंवा कोणा कोणाला हे दिसते, फिरताना दिसते. कारण की त्याची इच्छाशक्ती पूर्ण झाली नाही. तर इच्छाशक्ती आत्मामध्ये आहे. म्हणून आत्मा इच्छाने आपला एक साकारी बॉडी, एक आकारी बॉडी, साकारी नाही एक आकारी शरीर किंवा एक इमॅजिनरी शरीर करून एक लाईटचं शरीर घेऊन फिरत कोणाला दिसते. आणखी सायंटिस्ट लोकांनी हे रिसर्च पण केले आहेत की ज्या आत्म्याला जास्त इच्छाशक्ती असते ती अशी भटकणारी आत्मा असते. म्हणून आपल्या समाजात एक सहज बिलीफ आहे, म्हणजे अंडरस्टँडिंग आहे, म्हणजे विश्वास आहे की आम्हाला खूप जास्त इच्छा करायला नको. जे काही आमच्या कर्मप्रमाणे आम्हाला भेटून राहिले आहेत, भेटतात ते बरोबर आहेत, त्यात आम्ही सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे. पण किंवा आवश्यकताच्या कमी किंवा जास्त हे आमची प्रत्येकाची वेगळी वेगळी आहेत. तर ते आमचे काही ठराविक नाहीत, त्याचा आमचा आम्हाला काही मापतोल नाहीत. मोह लोभ किंवा आकांक्षा हे असे आहेत जे आमच्या आत्माला छिन्न भिन्न करतात, भटकावतात. त्यांना एक थळी देत नाही आमची, म्हणजे बाउंड्री आम्हाला माहित नाही, मर्यादा आम्हाला माहित नाही की कितीपर्यंत आम्ही कशा प्रकारची इच्छा करायला पाहिजे किंवा कशा प्रकारे आमच्या कर्माचं फल आम्हाला माहित, म्हणजे कर्माची फिलॉसॉफी काय आहे त्याच्या बद्दल आपल्याला काही ज्ञान नाही. आत्मा जे आहेत ते एक अशी विलक्षण शक्ती आहेत. आणि आम्ही सर्व या पृथ्वीवर कार्य करणारा करायला आलेली आत्मा आहोत, ही अंडरस्टँडिंग, ही विश्वास, आणखी ही कॉन्शियसनेस आमच्या मनात असून आम्ही जेव्हा कर्म करतो त्या कर्माला श्रेष्ठ कर्म म्हणतात किंवा बेनिफिशियल कर्म म्हणतात. कारण की आम्हाला माहित आहे की आमच्या जीवनात किती प्रकारे आम्हाला काय एक्सपेक्ट करायला पाहिजे, काय एक्सपेक्ट करायला नाही पाहिजे, हे त्याचं एक पूर्ण फिलॉसॉफी आहे, त्याचं पूर्ण गणित आहे, एक प्रकारचे सायन्स आहे. आणखी हे सायन्स ऑफ स्पिरिच्युअलिटी म्हणजे आध्यात्मिकताचा सायन्स, हे आता पूर्ण जगात याची आवश्यकता आहे. आणखी आम्ही बघितलो आहो की याचं पूर्ण जानकारी न असता न आहे आम्हा लोकांना, म्हणून अनेक प्रकारचे आम्ही दुःख आपल्या जीवनात अनुभव करतो किंवा आमचे आत्म्याचे भटकाव आम्ही अनुभव करतो, हेच नाही पण घरात चार व्यक्ती किंवा दोन व्यक्ती तरी असली तिथे त्यांचे दोन किंवा तीन किंवा अनेक प्रकारचे मनमुटाव ज्याला आम्ही म्हणतो किंवा अनेक प्रकारचे आमच्या मनात वेगळे वेगळे विचार चालतात. एकाच घरात राहणारे एकच शारीरिक धर्मवाले मनुष्य असतात पण तरी त्यांची विचारधारा एक होत नाही कारण की त्यांचा वेगळा वेगळा अनुभव असतो. त्यामुळे पण आमच्या घरात आम्ही घरात राहूनही आमच्या घरात आम्ही तितकं सुख किंवा शांती अनुभव नाही करू शकतो कारण की आमचे विचार वेगळे वेगळे आहेत. आता काही दिवसापूर्वी आमच्या एक कॅम्पसमध्ये ज्ञान सरोवरमध्ये एक विचार गोष्टी आम्ही आयोजित केली होती. त्याचं मुख्य लक्ष हेच होतं की आमची जे विचारधारा आहेत ते डायव्हर्स का होते. आमच्या जीवनाचा लक्ष एकच आहे, आमचं घर एकच आहे, आम्ही सर्व आत्मा एकच घरून आलेले आहेत, आणखी त्याच घरात आम्हाला परत जायचं आहे. आमचे परमपिता परमात्मा एक आहेत, जे परमात्माचा धर्म तो आमचा धर्म, म्हणजे जी परमात्माची क्वालिटी ती आमची क्वालिटी असला पाहिजे. जसे बाप किंवा वडील तसे मुले असतात, समाजात तरी जो मुलगा किंवा मुलगी ज्या घरात जन्मते त्या घरांच्या वडिलांचे जे शारीरिक धर्म असतात, हिंदू मुसलमान ख्रिश्चन इसाई जे काय आम्ही म्हणतो तोच त्या मुलाचा धर्म असतो. तर आम्ही आत्मा आहोत, आणखी आम्ही आत्माचा पिता परमात्मा आहे, आणखी त्यांचे जो धर्म आहे ते आमचे मूळ धर्म असतात कारण की मूळ घर मूळ पिता आमचा तो आहे. आणखी हे आमचे टेम्पररी धर्म टेम्पररी माता पिता किंवा टेम्पररी आमचे संबंधित आहे. तर टेम्पररी आहे थोड्या समय करीत आहेत, तर का आम्ही आपल्या घरात किंवा आपल्या समाजात एक दुसऱ्याला प्रेम किंवा शांती किंवा छान गुण देऊन आपला आम्ही संबंध छान का नाही ठेवू शकतो. कारण की आमच्या मनात आमच्या प्रती उच्च भावना असतात, आणखी दुसऱ्याला आम्ही लहान किंवा आपल्याहून लहान समजतात, म्हणजे आम्ही मी जे म्हणतो मी जे म्हणून राहिलो तेच खरं आहे, त्यांना आम्ही सेकंडरी किंवा त्याच्या नंतरची भावनाला आम्ही इम्पॉर्टन्स देतो. आम्ही आमच्या मनातून जे विचार निघाले त्यांनाच आम्ही जास्त छान समजतो. हे आमची रॉंग समज आहे, ही आमची गलत समज आहे. परमात्मा पिता आम्ही आत्म्याला उच्च स्थान देतात. परमात्मा म्हणतात तुम्ही आत्मा माझे मुला मुली आहेत, तुम्ही शरीर घेऊन इथे आले आहेत पण तुम्ही तुमचं घर आणखी माझा घर एक आहे. आम्ही परमधाम मध्ये असतो, आणखी परमात्माने परमधामचं चित्रही आम्हाला दाखवलं आहे की आणखी परमात्माची अनुभूती ही कितीक आत्म्याला परमात्माने करून दिली आहे. जशी जशी आमची आत्म्याची प्युरिटी ची पर्सेंटेज वाढते तशी तशी आम्ही आत्मा आमच्या परमात्माला ओळखू शकतो, आणखी त्यांचा सान्निध्य आणखी त्यांची छत्रछाया किंवा आम्ही त्यांचं वरदान जे काही असते त्यांना आपल्या जीवनात अनुभव करू शकतो. त्यामुळे आमच्या जीवनात ही गुण येणे आवश्यक आहे की आम्ही कितपर्यंत आपल्या दृष्टीने आपल्या वृत्तीने किंवा आपल्या व्यवहार किंवा आपला खानपान आमची अशी पाहिजे की जे कारण आमच्या शरीरातून म्हणजे आपल्या आत्म्यातून पवित्र व्हायब्रेशन निघाले पाहिजे. शरीरातून म्हणजे आपल्या आत्म्यातून पवित्र व्हायब्रेशन्स निघाले पाहिजे. कारण की आमचे जे पिता आहेत परमपिता परमात्मा ते पवित्र आहेत. परमात्माला हायेस्ट ऑफ हाई असं म्हटलेलं असं समजतात. आणखी म्हटलं हाई म्हणजे कोणत्या अर्थाने? काय ते डोंगरावर उच्च डोंगरावर जाऊन बसतात की त्यांच्याही वरती आहे? नाही, हाईस्ट म्हणजे बेस्ट ऑफ द क्वालिटीज त्यांच्यात आहेत आणि आम्ही त्यांच्या मुला मुली आहोत. आणखी आमच्या त्यांच्या बरोबरची क्वालिटी नाही तर आमचा त्यांचा संबंध बरोबर होत नाही. आम्ही बघतो घरातही जसे आमचे वडील असतात ते जर छान गुणकारी आहेत, श्रेष्ठ गुणकारी आहेत, आणखी मुलं त्यांचे बरोबर नाहीत, ते पिता असूनही त्यांना दुःख वाटते की माझी मुलं जे आहेत ते बरोबर रस्त्यावर नाही आहेत, त्यांना खराब संघ भेटला आहे. आणखी ते खराब संघ मध्ये आंतरिक दुःख होतात. आपसात संबोधन करताना किंवा व्यवहारात ते आपल्या मुलांना मुलच सांग बरोबर व्यवहार करतात. आणखी माझा मुलगा आहे असंही ते आपल्या मुलाला परिचय करून देतात आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये किंवा नातेवाईकाला. पण आंतरिक त्यांना वाटते की माझा मुलगा जसं असलं पाहिजे, श्रेष्ठाचारी श्रेष्ठ आचरणवाला, तसा नाही आहे. त्याचप्रमाणे परमपिता परमात्माही आम्हाला बघतात की ज्या आत्म्यांना मी खाली पाठवले आहेत त्यांना शरीर दिलं आहे, तुम्ही श्रेष्ठ कर्म करा. आणखी एक दुसऱ्याला तुम्ही सुख द्या, तुम्ही खराब कर्म करू नका. कारण की तुम्हाला परत माझ्याकडे यायचं आहे. आणखी जे काही कर्म तुम्ही केले आहेत त्यांचा संपूर्ण लेखाजोखा माझ्याकडे आपोआप पोहोचते. आणखी तुम्हाला हरेक खराब कर्माच्या केल्या बाबत एक्सप्लेनेशन द्यावं लागेल की तुम्ही अशी खराब केलं का केले. तर तुम्ही सतर्क होऊन आपल्या कर्माच्या ला तुम्ही बघा. आणखी जसे मी आहे श्रेष्ठ कर्म करणारा, तसे माझी मुले खाली जे असतात पृथ्वीवर जे कार्य करून असते त्यांची तशी वळण झाली पाहिजे. आणखी त्यांनाही दुसऱ्या आत्म्याला सुख शांती दिली पाहिजे. हाच आमच्या जीवनाचा लक्ष असतो. म्हणून आम्ही नेहमी आपल्या कॉन्शियसनेस मध्ये हे ठेवायचं की जे काही माझी चालचलन आहे, व्यवहार आहे दुसऱ्यांना, म्हणजे ईश्वरीय डायरेक्शन अनुसार सुख देणे. असं नाही, सुख देण्याचे परिभाषा पुष्कळ आहेत. खराब तरीकेने सुख देणे त्याला सुख देणार नाही म्हणत नाही. तर हे आम्हाला जाणीव करून पाहिजे की काय म्हणतात परमपिता परमात्मा. कारण की आम्हाला शरीर सोडून जायचं तिथेच आहे, दुसरा कोणताही रस्ता नाही आहे. कुठेही आम्ही लपून छपून काही करू शकत नाही. जे काही आमच्या मनात चालते ते पण त्यांच्या जवळ पोहोचते, आणखी रेकॉर्ड होते. धर्मराज म्हणजे आमच्या प्रत्येक कर्माच्या लेखाजोखा त्यांच्याकडे असतात. तर म्हणून परमपिता परमात्मा आम्हाला म्हणजे भीती देत नाही, पण आम्हाला सतत करतात की जे काही कर्म आम्ही करून राहिलो आहोत त्याचा कॉन्शियसनेस रिझल्ट का होईल, त्याचा परिणाम आम्ही आधी बघून मग हे कार्य करायचे. म्हणून परमात्मा आम्हाला म्हणतात पास्ट प्रेझेंट अँड फ्युचरचं ज्ञान मी तुम्हाला देतो, मी तुम्हाला संपूर्ण चक्रचं ज्ञान मी तुम्हाला देतो. हे म्हणूनच देतो की तुम्हाला माहीत झालं पाहिजे की काय तुम्हाला कोणत्या वेळेस काय करायचं आहे ते आमची अंडरस्टँडिंग पाहिजे. आणखी त्या अनुसार आम्ही काम केलं पाहिजे. काही लोक असेही म्हणतात की कर्म फिलॉसॉफीच्या आधारात की आम्ही जर खराब कर्म केले तर आम्ही किडे मकडे किंवा दुसऱ्या योनीमध्ये जातात. ही पण परमात्म्याने हे केली आहे, क्लिअरन्स केली आहे की असं नाही आहे. आत्मा जे आहेत त्यांना बीजच्या प्रमाणे आम्ही समजू शकतो. जसे बीज असतात, जसे सीड असतात, समज आम्हाला आंबा पाहिजे तर आम्ही आंब्याचे बीज लावल्यानंतरही आम्हाला आंब्याचे झाड किंवा आंब्याची फसल मिळेल. जे काही आम्हाला पाहिजे त्याचंही बीज आम्ही लावल्यानंतरही आम्हाला हे मिळेल. तर हे आम्ही पण काही लोक म्हणतात की जर तुम्ही खराब कर्म केले तर तुम्ही कुत्रा बनणार, त्या जनावर मध्ये जाईल. कारण की त्यांची इंटेलेक्च्युअल तितकीच आहे. आत्मा मध्ये इंटेलेक्ट असतात. आत्मालाचा पूर्ण परिचय नसल्यामुळेच आम्ही असे काहीतरी एक्झाम्पल्स देतो. पण आत्माचा पूर्ण परिचय परमात्माने दिला आहे की आत्मामध्ये तीन खास क्वालिटी असतात. आत्माच विचार करू शकते, जसे की आत्मामध्येच विचार करायची शक्ती असते. मग दुसरी शक्ती आत्मामध्ये असतात की आत्मा डिसिजन टेकिंग अथॉरिटी आहे. म्हणजे काय करायचं किंवा करायचं किंवा नाही करायचं किंवा काय करायचं याचं डिसिजन ही आत्माच्या जी बुद्धी असते त्या बुद्धीची पराकाष्ठा आहे. आणखी बुद्धी हे डिसाइड करते की केव्हा काय करायचं. मन डिसाइड करत नाही, मन फक्त संकल्प करते. म्हणून मन आमचं इथे संकल्पच करत असतो. पण डिसिजन टेकिंग अथॉरिटी ज्याला आम्ही म्हणतो ते आमचं बुद्धी आहे. आणखी मन आणखी बुद्धी हे बुद्धी कन्व्हिन्स झाल्यानंतर मग आमच्या शरीराची कर्म इंद्रिया तो कर्म करते. आणखी रिपीटेड कर्म पुन्हा पुन्हा जे कर्म आम्ही करतो त्याची नोंद संस्कारच्या रूपात आमच्या आत्मामध्ये नोंद होते. तर मन बुद्धी आणखी संस्कार हे तीन जर तीन वेगळे शब्द झाले पण तरी त्यांचं एक ट्रायंगल आहे. आणखी जसे मन विचार करतात तशी त्याचप्रमाणे बुद्धी डिसिजन घेते. आणखी बुद्धी डिसिजन घेतल्यानंतर शरीर कर्म केल्यानंतर पुन्हा संस्कार बनते. जसे संस्कार आपले असेल तसंच आपला मन चालतो. म्हणून आम्ही हे एक शब्द किंवा एक प्रणाली आमच्या समाजमध्ये यूज करतो की ही आत्मा छान आत्मा आहे. आम्ही म्हणतो केव्हा ही आत्मा छान आत्मा नाही, ही खराब आत्मा आहे. कधी आम्ही म्हणतो कुणाला ही दुष्ट आत्मा आहे जेव्हा आम्ही बघतो हे दुष्ट कर्म करून राहिले. पण आम्ही कधी कधी म्हणतो ही छान आत्मा आहे, धर्म आत्मा आहे, दान आत्मा, दान पुण्य करणारी आत्मा आहे, धर्मात्मा आहे, संत आत्मा आहेत. आम्ही म्हणतो हे महान आत्मा आहेत. महात्मा गांधीला महान आत्मा म्हणतात. काही संत जे असाल त्यांना संत आत्मा, कारण की त्या आत्मामध्ये संतपणेचे गुण जास्त आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या वरती गेल्यानंतर आम्ही म्हणतो धर्मस्थापकची आत्मा आहे, धर्मस्थापन करण्याचे गुण आहेत. जीसस क्राईस्ट धर्मस्थापन करण्याचे, शंकराचार्य धर्मस्थापक आत्मा आहेत, देव आत्मा नाहीत. त्याचप्रमाणे मोहम्मद पैगंबर हे पण धर्म आत्मा आहेत, परमात्मा नाहीत.